आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार आज संपणार असल्यानं सर्व राजकीय पक्षांचा रोड शोवर जोर. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक आज जाहीर होणार. भटक्या प्राण्यांच्या व्यवस्थापनासंदर्भातल्या दिशानिर्देशांचं योग्य पालन होत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त. आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलांनी निर्धारित 9 पैकी 7 लक्ष्य नष्ट केल्याची लष्कर प्रमुखांची माहिती. राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी 5:30 थंडावतील. राज्यातल्या 29 महापालिकांमधल्या 893 प्रभागांमधल्या 2,869 नगरसेवकांसाठी परवा मतदान होणार आहे. यासाठी 19,931 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7:30 ते 5:30 हे मतदान होणार आहे. प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यानं सर्व राजकीय पक्षांनी प्रचारावर लक्ष केंद्रीत केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात रोड शो घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत रोड शो केला, तर अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये रोड शो करत आहेत. राज ठाकरे यांनीही आज पुण्यात प्रचार केला. मुंबईला कोणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. ही निवडणूक मुंबईकर मराठी माणसाच्या अस्तित्वाची नसून मराठी माणसाच्या मुळावर उठलेल्या विरोधकांच्या अस्तित्वाची आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर महायुतीच्या प्रचारसभेत ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या टीकांचे व्हिडिओ उपस्थितांना दाखवले. मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला मुंबईत आणल्याशिवाय शांत बसणार नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी मुंबईतल्या गृहनिर्माण क्षेत्रासाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. ठाकरे बंधू स्वार्थासाठी वेगळे झाले आणि स्वार्थासाठी एकत्र झाले याची मुंबईकरांना कल्पना असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. नाशिकमध्ये तपोवनात अयोध्येच्या धर्तीवर भव्य श्रीराम मंदिर उभारणार असल्याची घोषणा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने 1,000 कोटींचा निधी उपलब्ध होणार असून यामुळे नाशिक शहराचा संपूर्ण कायापालट होणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं 75 जणांची पक्षातून हाकलपट्टी केली आहे. निवडणुकीत पक्षाची बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या तसंच उमेदवारी न मिळाल्यानं अन्य पक्षाकडून उमेदवारी मिळवून निवडणूक रिंगणात असलेल्यांचा यात समावेश आहे. यात नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते कमलेश बोडके, सतीश सोनवणे यांच्यासह काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात भाजपा आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2 पदाधिकारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रभाग क्रमांक 29 मतदारांना आमिष म्हणून पैसे वाटल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी केला जात होता, त्यावरून वाद विकोपाला गेला. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाच्या कार्यकर्त्यांना कथितरित्या धमकावल्याप्रकरणी काँग्रेसच्या 2 उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसंच मतदारांना मतदान करण्यासाठी आमिष म्हणून पैसे वाटल्याप्रकरणी भाजपाच्या उमेदवार आणि 2 कार्यकर्त्यांविरोधातही गुन्हा दाखल झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा आज होणार आहे. आरक्षणाची 50% मर्यादा न ओलांडलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मुंबईत संध्याकाळी 4:00 राज्य निवडणूक आयोग वार्ताहर परिषद घेऊन या निवडणुकांची घोषणा करणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं कालच या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करायला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. रायगड जिल्ह्यातल्या काशीद बीचवर सहलीसाठी आलेल्या 2 काल मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यातल्या एका खासगी शिकवणी वर्गाची सहल इथे आली होती. त्यातले 3 समुद्रात वाहून गेले. एकाला वाचवण्यात यश आलं, मात्र 2 वाहून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या व्यक्तींना मोठी नुकसान भरपाई द्यायला लावू असा इशारा सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांना दिला आहे. गेल्या 5 भटक्या प्राण्यांच्या संदर्भात दिलेल्या दिशानिर्देशांची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. प्राणीप्रेमी आणि त्यांना खाऊ घालणाऱ्यांना या प्रकाराबद्दल जबाबदार धरलं पाहिजे असं मत न्यायमूर्ती विक्रमनाथ, संदीप मेहता आणि एन व्ही अंजारिया यांच्या खंडपीठानं नोंदवलं. भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणारे नागरिक आणि संस्थांवर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले. त्यांची करुणा ही प्राण्यांपर्यंतच मर्यादित का आहे, माणसांपर्यंत ती का पोचत नाही असा प्रश्न न्यायालयानं विचारला. प्राणी प्रजनन नियंत्रण नियमांमध्ये निर्विषीकरणावर भर दिलेला आहे आणि आक्रमक कुत्र्यांचा प्रश्न किंवा हल्ले होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी यावर हे नियम फार लक्ष देत नाहीत अशी माहिती ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांनी सुनावणी दरम्यान दिली. न्यायालयानं या प्रश्नाकडे माणूस विरुद्ध कुत्रे असं बघू नये तर पर्यावरणीय समतोल साधण्याच्या दृष्टीने याकडे बघावं अशी विनंती ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी केली. भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी निर्भीजीकरण हाच एक उपाय आहे असं मत ज्येष्ठ वकील मेनका गोस्वामी यांनी मांडलं. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यापूर्वी परवानगीची अट बंधनकारक असल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या 2 सदस्यीय खंडपीठात एकमत होऊ शकलेलं नाही. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचं 17A हे कलम असंवैधानिक असून ते रद्द करण्याची गरज न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांनी व्यक्त केली तर इमानदार अधिकाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी हे कलम गरजेचं असल्याचं मत न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांनी नोंदवलं. 2018 हे कलम आणण्यात आलं होतं. त्याला विरोध करणारी याचिका एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केली होती. आता सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत मोठ्या खंडपीठाची नियुक्ती करतील आणि त्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानमधली 9 पैकी 7 लक्ष्य नष्ट करून चोख प्रत्युत्तर दिल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सैन्य दलांच्या समन्वयाचं उत्तम उदाहरण आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्णायक प्रत्युत्तर देण्याचा निर्णय सर्वोच्च पातळीवर घेण्यात आला होता असं त्यांनी सांगितलं. गेल्या 10 मे पासून जम्मू आणि काश्मीर आणि पश्चिम सीमेवरची परिस्थिती संवेदनशील असली तरी ती पूर्णपणे नियंत्रणात आहे. गेल्या वर्षी 31 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. त्यापैकी 65% दहशतवादी पाकिस्तानचे होते अशी माहितीही द्विवेदी यांनी दिली. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायने मुंबई आणि नाशिक इथे मोबाईल नेटवर्कच्या गुणवत्तेचं मूल्यांकन केलं. इंटरनेटचा वेग, कॉल सेटअप, कॉल ड्रॉप या सर्व निकषांवर मूल्यांकन करण्यात आलं. मुंबईत कॉल सेटअपमध्ये रिलायन्स जिओ नेटवर्क सर्वोत्तम ठरलं. कॉल ड्रॉप निकषावर एअरटेल उत्तम ठरलं. डाउनलोड गतीत जिओ सर्वाधिक वेगवान ठरलं. नाशिक भागात कॉल सेटअप निकषावर जिओने पहिला क्रमांक लावला. कॉल ड्रॉप निकषावर एअरटेल सर्वोत्तम ठरलं असून डेटा डाउनलोड गती जिओची सर्वाधिक आहे. दोन्ही विभागांमध्ये MTNL आणि BSNL या क्रमवारीत सर्वात नीचांकी स्थानावर आहेत. सूर्याचं उत्तरायण आणि शेतात कापणीला आलेल्या पिकांच्या आनंदाप्रित्यर्थ देशात सर्वत्र उत्सव साजरा केला जात आहे. राज्यात आज भोगीचा उत्साह आहे तर उद्या संक्रांतीचा सण साजरा होणार आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातही आज शेकोटी पेटवून गाणी गात पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत लोहडीचा सण साजरा केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना लोहडी, मकर संक्रांत, बिहू आणि पोंगलच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे सण देशाच्या समृद्ध कृषी परंपरांचं प्रतीक आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रतिबिंबित करतात असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात जायंट्स बरोबर होणार आहे. नवी मुंबईच्या DY पाटील मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं UP वॉरियर्सवर 9 खेळाडू राखून मात केली. 144 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेंगळुरूच्या संघाने 1 खेळाडू गमावून 12 षटकं आणि 1 चेंडूतच 145 धावा फटकावल्या. ग्रेस हॅरिस हिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज व्हाईट हाऊस इथं अमेरिकेच्या अध्यक्षांचे सहाय्यक मायकल कॅसियोस यांची भेट घेतली आणि भारतात होणाऱ्या AI इम्पॅक्ट परिषदेबद्दल चर्चा केली. तत्पूर्वी ते अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी आयोजित केलेल्या खनिजविषयक बैठकीत सहभागी झाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार आज संपणार असल्यानं सर्व राजकीय पक्षांचा रोड शोवर जोर. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक आज जाहीर होणार. भटक्या प्राण्यांच्या व्यवस्थापनासंदर्भातल्या दिशानिर्देशांचं योग्य पालन होत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त. आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलांनी निर्धारित 9 पैकी 7 लक्ष्य नष्ट केल्याची लष्कर प्रमुखांची माहिती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.